गदी माडगुळकर मातृभक्त होते. त्यांनी लिहिलेली मातृवंदना ही मराठी कवितेतली एक अजोड अशी कलाकृती म्हटली पाहिजे. ते म्हणतात, गुरु आद्य तू माझी या जीवनात, तुवा पेरिली धर्म बीजे मनात, प्रपंचात सत्पंथ तू दाविलास, तुझी या वंदितो माऊली पाऊलास, तुझी या वंदितो माऊली पाऊलास.
दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, किती कष्ट माये सुखे साहिलेस, जिण्या लागी आकार माझ्या दिलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास, तुझी या वंदितो माऊली पाऊलास. गुरु आद्य तू माझी या जीवनात, तुवा पेरिली धर्म बीजे मनात, गुरु आद्य तू माझी या जीवनात, तुवा पेरिली धर्म बीजे मनात, प्रपंचात सत्पंथ तू दाविलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊ तुझिया वंदितो माऊली पाऊलास. तुझा कीर्ति विस्तार माझा प्रपंच, कृपेने तुझा रंगला रंगमंच, तुझा कीर्ति विस्तार माझा प्रपंच, कृपेने तुझा रंगला रंगमंच, वठे भूमिका पाठ जैसा दिलास, तुझा वंदितो माऊली पाऊलास, तुझी या वंदितो माऊली पाऊलास. उमेचे रमेचे जसे शारदेचे जप ध्यान तैसे तुझे जन्म देचे, उमेचे रमेचे जसे शारदेचे जप ध्यान तैसे तुझे जन्म देचे, तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास, तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास, दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, किती कष्ट माये सुखे साहिलेस, जिण्या लागी आकार माझ्या दिलास, तुझा वंदितो माऊली पाऊलास तुझिया वंदितो माऊली पाऊलास तुझिया वंदितो माऊली पाऊलास।